स्वतःच्या मनाला तुम्ही एकदम रिलॅक्स करा आणि मग जा ऑफिसर पुढे. बघा तुम्ही ऑफिसर सुद्धा तुमचं शांत मूड बघूनच, भले जरी खवणार असेल तरी सुद्धा तो शांतीने प्रेमाने तुम्हाला समजावून सांगेल की असं नाही असं करायचंय तुम्हाला. तर अशा पद्धतीनं एकंदरीत दिवसेंदिवस राग जो वाढत निघालेला आहे, तर त्या क्रोधावरती थोडं नियंत्रण करण्यासाठी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे आणि दयाभाव क्षमाभाव तेवढाच ठेवणं गरजेचं आहे. कारण क्षमा ही असं विर म्हटलं जातं ना, क्षमा हा विरस्य भूषणम, विराट हे भूषण आहे क्षमा करणं. पण आम्ही क्षमा करतो का? या विद्यालयामध्ये शिकवलं जातं की बच्चे अपनी इतनी शक्ती इतनी बढा दो ना, कोई कुछ भी कहे ना आपको, कोई गाली भी देवे ना तो भी आप उसको गले लगाओ. काय हो, एवढी ताकद आहे आपल्यामध्ये की एखादा व्यक्ती जर आपल्याला अपशब्द बोलत असेल, हा ईर्षेनं घृणेनं आपल्याकडे पाहत असेल, आपलं वाईट व्हावं असं चिंतन करत असेल, तरीही त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये शुभावना येणं आणि याच्यासाठीच हवं आहे ते आपलं मोठं अंतःकरण, ज्याला ब्रॉड माइंड म्हटलं गेलेलं आहे. भले एक वेळ तुमच्याकडे गाडी नसेल, बंगला नसेल, महल माडी नसेल, मोबाईल नसेल, पण तुमचं हक्काचं एक वस्तू आहे तुमच्याकडे आणि ती आहे मन. तुमचं मन जर मोठं असेल ना, जसं आमचे दादी प्रकाशमणी यांचं मन इतकं मोठं होतं, कुठलीही काही मिस्टेक कोणी सांगितली तरी सुद्धा दादी अच्छा हो जाएगा, ठीक हो जाएगा, परिवर्तनशील माणूस आहे, परिवर्तन करेल तो, अशा पद्धतीने त्या खूप शुभावना शुभकामना ठेवायच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये इतका सगळं सर्व विश्वाप्रती एक आत्मिक भाव होता. आज आम्ही दादांना कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक व्यवहारातून आम्ही शिकत गेलो. आणि विशेष करून जर आपल्याला खूपच क्रोध येत असेल तर 100 पासून 99, 98, 97, 96, 95 ना अशा पद्धतीने उलटी अंकांची किंवा आकडे उलटे आकडे आपण मोजायला लागूया. मग बघा तुम्ही कुठेतरी मध्येच कुठेतरी चुकाल आणि चुकल्यानंतर मग आपल्याला हसू येईल की नाही बाबा मी चुकलो येते. जर राग आलेलाच आहे आता कंट्रोल तर करायचंच आहे आपल्याला आणि काय करूया बरं. म्हणजे आता थोडं आरशा पुढे जाऊन उभे राहा, बघा आपला तो चेहरा, आपलं ते रूप, ज्या आरशाला आपलं रूप जे सौंदर्य आहे ते पाहायची खूप सवय आहे. जो आरसा नेहमी म्हणतो की नाही बाबा तुम्ही नेहमी माझ्या पुढे येता, मेकअप करता तुमच्या चेहऱ्याचा, तुम्ही पावडर लावता, हे करता ते करता, किती फ्रेश असता तुम्ही त्यावेळेला. परंतु जेव्हा क्रोध करता तेव्हा ज्या आरशा पुढे आरसा सुद्धा तुम्हाला पसंत करणार नाही, तुम्ही स्वतःला पसंद करणार नाही. आणि अशा वेळेला आणखीन तुम्ही म्हणाल आणखीन काय करावं बरं, पाणीही पिऊ शकतो आपण, व्यायामही करू शकतो. व्यायामामध्ये विशेष करून प्राणायाम आहे, प्राणायामही करू शकतो आपण. तर अशा पद्धतीनं एकंदरीत या क्रोधावरती जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर निगेटिव्हला पॉझिटिव्ह आपण करूया. अर्थात नकारात्मक ज्या गोष्टी घडतात त्यांना आपण सकारात्मक करण्याचा किंवा त्या दृष्टिकोनातून त्याला पाहायचा आपण अभ्यास करूया. आणि असा जर आपण अभ्यास वाढवला की भाई एक गोष्ट ही व्यक्ती बोललेली ह्याच्या पाठीमागे काय राज आहे, काय रहस्य आहे, नकारात्मक गोष्ट बोललेली आहे परंतु ते मला सकारात्मक कशी करता येईल. कारण नकारात्मक गोष्टीला नकारात्मक जर आपण घेतल्यात ना तर खूपच आतमध्ये तुमच्या निगेटिव्ह विचार मनामध्ये चालत राहतील आणि मग ते वाणीतून तुम्ही बाहेर काढाल किंवा व्यवहारातून त्या गोष्टी बाहेर पडत राहतील. परंतु जर आपण विचारांनी जर निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांनी जर कट केलं, पॉझिटिव्हिटी जर आमची मनातली वाढली तर क्रोधावरती विजय मिळवणं अवघड नाहीये. तर याच्यासाठी एक आपण आपलं माइंड जे आहे ना ते रिलॅक्स करायला शिकूया. लाईट, बी लाईट अँड डोंट बी टाईट. जेवढं तुम्ही टाईट नेचरचे बनाल ना तेवढं तुम्हाला क्रोध येईल आणि तेवढेच हार्ट अटॅकचे चान्सेस भरपूर आहेत आणि पॅरालिसिसचे चान्सेस आहे, डायबिटीसचे चान्सेस आहे तुम्हाला. परंतु जर आपलं लाईट हलकं जर नेचर असेल, ओके इट्स ऑल राईट असं झालं, ठीक आहे, ओके इट्स ऑल राईट. लाईट नेचर, इझी नेचर, राहायचं आहे बिझी, है ना, बिझी लाईफ मध्ये, बिझी शेड्यूल मध्ये इझी राहण्यासाठी आपल्याला इझी राजयोग शिकायचा आहे. आणि हा राजयोग इतकी सुंदर ही थेरपी आहे की स्वतःला आत्मनिश्चय करणं एकदम पॉइंट ऑफ लाईट, एकदम शांत स्वरूप मी आत्मा या शरीरामध्ये दोन्ही भोवयांच्या मध्ये मस्तकामध्ये विराजमान आहे. तिथे राहतो मी आणि हे दोन डोळे कान नाक है ना, ह्या सगळेही कर्मेंद्रिय माझी ही प्रजा आहे आणि ह्या प्रजेवरती मला आता कंट्रोल करायचं आहे. कारण मी एक राजा आहे आणि राजामध्ये रुलिंग पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर ह्या दोन पॉवर आहेत. रुलिंग पॉवर म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या रूल करणं, ते सातत्यानं आपल्या कर्मेंद्रियांच्याकडून करून घेणं अर्थात रुलिंग पॉवर. आणि दुसरी गोष्ट कंट्रोलिंग पॉवर. आता कंट्रोल करायचं नेमकं कशाला? क्रोध, काम, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, आळस, भय, चिंता ह्या सगळ्या गोष्टींना आता मला कंट्रोल करावं लागेल. आणि ती जी कंट्रोलिंग पॉवर जी आहे ती सुद्धा राजयोगा मेडिटेशनच्या आधारे आपल्याला प्राप्त होते. की हे जे नाटक आहे, या नाटकामध्ये प्रत्येकाचा जर आपला आपला पार्ट आहे आणि तो प्ले करत असेल तर मला कुठल्याही प्रकारची रिएक्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. जर माझ्यावरती ती गोष्ट घडत असेल माझ्या बाबतीत तरी सुद्धा माझं मन जे आहे ते स्थिर मला ठेवावं लागेल. कारण युधिष्ठिर या शब्दांमध्ये आपण ऐकतो पाच पांडवांमध्ये युधिष्ठिर होता की जो धर्मराजच्या रूपामध्ये त्याला मानलं गेलेलं आहे, तर युद्धामध्ये त्याची बुद्धी स्थिर होती म्हणून तो त्याला युधिष्ठिर म्हटलेला आहे. आणि एक आपण रोजच्या रोज प्रत्येक घटनेतून आपण शिकूया ही घटना मला काय शिकवायला आली, कशासाठी आलेली आहे माझ्या पुढे आणि याच्यामध्ये माझा काय लाभ होणार आहे, कोणती पॉवर मला इथे वापरावी लागेल. तर विशेष करून क्रोधावरती जर मला विजय मिळवायचा असेल तर सहनशीलता ही तेवढीच माझ्यामध्ये कमालीची पाहिजे. कारण एखादी व्यक्ती जर क्रोध करत असेल आणि मी त्याच्यावरती करत असेल तर क्रोधाला क्रोध, क्रोधावर क्रोध. जसं आमच्या या विद्यालयामध्ये एक चित्र दाखवलेलं आहे, दोन भूत आहेत मोठीच्या मोठी, एक भूत दुसऱ्या भूताला मारते असतात, ते क्रोधाची भूत दाखवलेले आहेत. वर माणूस हा वरून शरीराने माणूस आहे परंतु आतन जर वृत्ती पाहिली त्याची तर क्रोधी बनलेली आहे. आणि ती क्रोधी वृत्ती नष्ट करण्यासाठी आपल्याला खूप खूप आत्मिक भाव अर्थात स्वतःला आत्म अनुभूती करवणं गरजेचं आहे. मी जर आहे शुद्ध स्वच्छ पवित्र आत्मा, माझ्या पुढे भले ती व्यक्ती क्रोध करायला लागलेली आहे ती सुद्धा शुद्ध स्वच्छ पवित्र आत्मा आहे, तीही शांत स्वरूप आहे. हे जर भाव माझ्या मध्ये असेल तर मला त्या व्यक्तीचं वाईट वाटेल. पण आमच्या शुभ भावना नाहीये त्या व्यक्तीबद्दल म्हणून आम्ही राग करतो, चिडचिड करतो आणि एकमेकांचे जे काही संबंध आहेत ते संबंध पण बिघडवून टाकतो. कारण जानकी दादी ज्या आमच्या विद्यालयाच्या आता सध्या प्रशासिका आहेत त्यांचं एक उदाहरण आहे की दादींना सांगण्यात आलं की एक जी बहीण आहे ना दादीजी, ती बहीण लेक्चर व्यवस्थित करत नाहीये आणि तुम्ही तिला लेक्चर देऊ नका. एक बहीण येऊन बोलते दादी मी हिला लेक्चर देऊ नका, लेक्चर साठी पाठवू नका कुठे. तर दादी बोलतात की ओके ठीक आहे, परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखीन ज्या बहिणीला लेक्चर देता येत नव्हतं तिला दादीने पाठवलं, जा तू लेक्चर देऊन ये. पुन्हा दुसऱ्या बहिणी बोलतात की दादी तुम्ही का पाठवा लागला तिला, तर दादीने सांगितलं की लेक्चर्स देणं हे कार्य भले ती देऊ शकत नाही परंतु ती शिकेल ना, मी जर तिला पाठवलंच नाही तर ती शिकेल कधी, आणि मला कुणाशी संबंध बिघडवायचे नाहीयेत. तर अशा पद्धतीने जर आपण एकमेकांचे दोष तर आहेतच, नाण्याला दोन बाजू आहेत. आम्ही नेहमी सांगतो की ऑडिओ कॅसेटला तर ए आणि बी दोन साइड आहे, ए फॉर एवन बी फॉर बॅड. मग एवन साइड जर मला बघायची असेल, एवन साइड जर ऐकायची असेल अर्थात चांगली चांगली गीता ऐकायची असेल, अर्थात मला त्या व्यक्तीचं चांगल्या गुणांचंच वर्णन करावं लागेल आणि चांगल्या गुणांचंच वर्णन ऐकावं लागेल, मग चांगलं बनणार नाही का आपण. परंतु आपल्याला क्रोध आणवणारी जी साईड आहे ती बी साईड आहे. बी साईड अर्थात बॅड साईड. बॅड मीन्स ज्या काही वाईट त्या व्यक्तीमध्ये हॅबिट्स आहेत, त्या व्यक्ती काय बोलती, कसं बोलती, काय करती, ह्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत तिच्या, त्या बघायची मला काहीच गरज नाही आहे. आणि म्हणूनच आज या विज्ञानाचं एक थँक्स अदा करावं लागेल की सीडी प्लेअर निघालेला आहे की ज्याला काही बी साईड नाही साईड मुळी ए साईड आहे आणि कंटिन्युअस सुरू आहे. कोणतं पाहिजे ते गाणं तुम्ही ऐकू शकता, कधीही ऐकू शकता. नाही मग आम्हाला सुद्धा एकच करावं लागेल की एक चांगली भावना, दृष्टी जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. चांगलं पाहिलं तर चांगलंच बघायला मिळणार आहे. चांगलं ऐकलं तर चांगलंच ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून प्युअर आणि पॉझिटिव्ह थॉट्स करणं गरजेचं आहे. आणि यासाठी विशेष करून विद्यालयामध्ये जी पॉझिटिव्हिटी शिकवली जाते ती रोजच्या रोज शिकणं गरजेचं आहे. एक तास फक्त जर आपण रोजच्या रोज परमेश्वराच्या महावाक्यांचं जर वाचन केलं, श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केलं, तर क्रोधावरती विजय मिळवणं अवघड नाहीये. कारण क्रोध ही आपली शक्ती, आपली वस्तू नाहीये ना, परक्याची वस्तू आहे. अर्थात ते रावणाची ताकद आहे क्रोध करणं. परमात्मा समजा बच्चे आप तो राम के बच्चे हो, तो रावण की जो भी प्रॉपर्टी है वो आपने पास क्यों रखी है? आयवेल के लिए रखी है क्या? कधी कधी क्रोध करणं पण गरजेचं असतं. म्हणून आपण काय करतो, तो क्रोध सांभाळून ठेवतो आणि एक दिवस असा काढतो आपण क्रोध बाहेर की आपली पर्सनॅलिटी पूर्णपणे डाऊन करून टाकतो. परंतु आज आपल्याला एक शिकावं लागेल की शांती आणि क्षमा, दयाभाव हे माझे शस्त्र आहेत, क्रोध हे माझं शस्त्र नाही आहे. ह्या क्रोधावरती जर विजय मिळवायचा असेल मला, तर मला खूप शांतीचा खूप गहन स्टडी अभ्यास करावा लागेल. तर शांती सागराच्या शांतीच्या किरणांमध्ये स्वतःला खूप ठेवावं लागेल. आणि शांतीधाम अर्थात चंद्र सूर्य तारांगण आकाशाच्याही पार पलीकडे एक फर्स्ट क्लास वर्ड आहे. भले विज्ञान त्याला जाणत नाहीये, परंतु आम्ही तुम्ही सगळेच जर म्हणतो वरून आले वरती जायचंय, मग वरून कुठून? तर आपलं जे घर आहे, ज्याला लहान असताना मी ऐकलं होतं कवितेमध्ये, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरे. टिकल्या टिकल्या अर्थात आत्मा, छोट्या छोट्या आत्म्यांची एक दुनिया आहे. आणि त्या दुनियेमध्ये परमपिता परमेश्वर ज्याला अल्लाह खुदा गॉड म्हणतो, एकदम टॉप लेवलला तो परमात्मा राहतो. त्याचं ते ठिकाण एकदम श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, शांत आहे. आणि त्या शांतीधामचे आम्ही सगळेजण रहिवासी आहोत. तर कानेवर आपण शांत राहायचं. शांती आपल्याला खूप आवडते ना. एखादा तापट व्यक्ती जरी घरात आला तरी आम्हाला धडधड धडधड व्हायला लागतं, वातावरण सगळं अशांत व्हायला लागतं. परंतु एखादी व्यक्ती तापट असेल पण घरामध्ये 5-6 मेंबर असतील, समजा एक व्यक्ती तापट असेल, तर 5 मेंबर शांतीदूत बनू शकणार नाहीत का? आणि मेडिटेशनच्या आधारे त्या व्यक्तीबद्दल शुभ भावना शुभकामना ठेवून त्याच्यातला क्रोध कमी करू शकणार नाहीत का? करू शकतात. एक तरी त्या व्यक्तीला क्रोध येताच कामा नाही, यासाठी तुम्ही खूप काळजीपूर्वक त्या व्यक्तीशी व्यवहार करा. आणि जर क्रोध आलाच त्या व्यक्तीला, तरी सुद्धा तुमच्या मनाची स्टॅबिलिटी जी आहे, स्थिरता जी आहे, ती एवढी प्रचंड तुम्ही स्थिर ठेवा की त्याच्या क्रोधाचा तुमच्यावरती परिणाम होता कामा नये. कारण काय होतं, अँगर ट्रान्सफर करत असतो आपण. बघा कसं, आता एखादा व्यक्ती आहे घरामध्ये, पुरुष आहे, तो ऑफिसमधला सगळा राग काय करतो, पत्नीवर काढतो. मग पत्नी काय करते, तो जो राग आहे ना जो आलेला आहे तो कुठे तरी ट्रान्सफर करायला पाहिजे. म्हणून ती काय करते, हक्काची मुलं असतात आपली ना, मुलांना बड बड बडून काढते, अशी मार मार मारते त्यांना. मुलांना पण काय कळत नाही, काय ते छोटे चुकले असते म्हणून आईने मला एवढं मारावं का? कारण एक उदाहरण पाहिलं, आम्ही प्रॅक्टिकल उदाहरण पाहिलं. एक छोटी मुलगी आहे, एक 10 वर्षाची, आणि तिला कुठलंही फुल, अक्षरशः विशेष करून गुलाबाचं फुल जर दिलं ना, तर ती इतकी घाबरते. आम्ही म्हटलं, अरे सगळ्या मुलांना गुलाबाचं फुल आवडतं, कुणाला आवडत नाही असं नाही, फुलं तर सर्वांनाच प्रिय आहेत, पण ही मुलगी मात्र इतकं का बरं घाबरती? आणि मग आम्ही थोडस त्याची पास्ट हिस्ट्री बघितली, भूतकाळात आम्ही तिच्यात गेलो. तर ज्या वेळेला ही मुलगी 3 वर्षाची होती आणि आईला अतिशय एक सुंदर फ्लॉवर पॉट बाजारात आणलेला होता आणि नेमका तिने त्या दिवशी ठेवलेला होता, नवीनच आहे, 1-4 फुलं तिने घालून ठेवलेली होती त्या फ्लॉवर पॉट मध्ये, खूप छान होता तो पॉट. परंतु या बच्चीला काही समजलं नाही, ते त्याला पॉटला पकडायला म्हणून गेली, बघायला गेली आणि अगदी असावधपणे तो फ्लॉवर पॉट तिच्या हात पडला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. इतके ते तुकडे बघूनच आई आली आणि ओरडली तिला, अरे आजच आणलेला हा, जवळजवळ 500 रुपये खर्च करून एवढा महागडा मी आणलेला फ्लॉवर पॉट तू आज तोडलास, म्हणून इतकं मारलं तिला. तर त्या रागामुळे ते मुलगीचा ते फ्लॉवर पॉट बघितलं किंवा एखादं फुल बघितलं तरी सुद्धा तिच्या ते सबकॉन्शियस माइंड मध्ये एवढं आतमध्ये गेलंय की नाही 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 असं आपण पाडला होता, आईनं आपल्याला खूप मारलेलं होतं, त्या फुलामुळे आपलं असं नुकसान झालेलं होतं. आणि नंतर नंतर आम्ही तिला त्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी पुन्हा त्याला छान छान पुन्हा गुलाबाची फुलं दाखवणं, गुलाबाचं वर्णन करणं, अशा पद्धतीनं आम्ही डॉक्टर्सनी ज्या तिचे प्रयोग केले. आता ती मुलगी त्या घटनेला ती विसरून गेलेली आहे आणि फ्लॉवर पॉट ऍक्सेप्ट करते किंवा गुलाबाची फुलं ऍक्सेप्ट करते ती. परंतु अशा आपल्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी घटना घडलेल्या इतक्या काही प्रतिबिंबित होऊन जातात की त्या पुढे पर्यंत आयुष्यभर आपल्याला त्रास देत राहतात. तर घरामध्ये मुलांच्यावरती राग काढणं, मुलं जर नाही मिळाली तर भांडी हक्काची असतात त्याच्यावरती राग काढायचा, दान 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 भांडी आदळायची, घरातली कामं व्यवस्थित करायची नाही, चिडचिड करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि म्हणून ज्यावरती विजय मिळवण्यासाठी प्रत्येक गृहिणीनं राजयोग शिकणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीनं राजयोग शिकणं गरजेचं आहे. कारण क्रोध हा फक्त गृहिणीमध्ये नाही आहे की तिनेच फक्त राजयोग करावा, क्रोध हा पुरुषांमध्ये पण आहे, क्रोध हा छोट्या छोट्या मुलांच्या मध्ये पण आहे. आणि म्हणून सर्वच घरातल्या आपल्या फॅमिली मेंबर्सनी जर बसून राजयोग शिकला, परमात्म्याची आठवण कशी करायची शिकली, प्रत्येक घटनेमध्ये कसं सामोरं जायचं आणि ते पण शांतीनं त्याला कसं आपण हँडल करायचं त्या घटनेला, हे जर टेक्निक जर आपण प्रत्येकानं शिकलो तर मला वाटतं की आपण क्रोधावरती विजय मिळवायला आपल्याला अवघड जाणार नाही आहे. कारण परमात्मा सांगतात की बच्चे देखो देवताओं के मुस्कुराते हुए चेहरे देखो कितने अच्छे लगते हैं और आपके देखो क्यों टेंशन में आते हो. सगळ्या विश्वास जणू काही माझ्यावरती ओझा आहे असं समजून आम्ही व्यवहार करतो. हसा म्हटलं तरी सुद्धा एक अगदी एखादा आम्हाला फोटो काढायचा झाला तरी सुद्धा तो फोटोग्राफर आम्हाला खास सांगतो, आठवण करून देतो स्माइल प्लीज म्हणून. इथपर्यंत आम्ही हसायचं विसरून गेलो नाही. म्हटलं गेलेलं आहे एक मुस्कान लाख कुर्बान. एक तुम्ही स्माइल दिलं लाखो लोक तुमच्यावरती कुर्बान होतील, पण स्माइल देण्यासाठी सुद्धा तुमचं मन एकदम शांत आणि संतुष्ट आणि समाधानी हर्षित चेहरा जर असेल तुमचा तर हजारो लाखो लोकांची आपण दुवा घेऊ शकतो. आणि म्हणून परमात्मा नेहमी सांगतात की हा राजयोग तुमच्यामध्ये प्रचंड आत्मिक शक्ती वाढवेल, शांतीची शक्ती वाढवेल. कारण या शांतीच्याच आधारे विज्ञानाने सुद्धा खूप प्रगती केलेली आहे. वैज्ञानिक जेवढे काही रिसर्चेस निघालेले आहेत, जेवढे काही शोध केलेले आहेत वैज्ञानिकांनी, ते शांतीमध्ये बसून एकांतामध्ये झोकून देऊन अनेक अनेक हे प्रयोग केलेले आहेत. मग आम्ही आमच्या घरातल्या व्यक्तीवरती प्रयोग करू शकत नाही का? तिचा क्रोध आपण कंट्रोल करू शकत नाही का? आणि म्हणून या विद्यालयामध्ये अशा अनेक अनेक घटना घडलेली अशा माता आहेत, भाई आहेत, बंधू आहेत, ते अनुभव सांगतात की मी कसा होतो, किती जमदग्नीचा अवतार होतो, कसा होतो मी, पण आता मी किती शांत झालेलो आहे. कारण शांतीची शक्ती आपल्याकडे प्रचंड आहे, फक्त आपल्याला ती वापरावी लागेल. आणि परमात्मा पुढे जाऊन सांगतात की जितकी आपण आपली शक्ती वापरू तेवढी ती वाढत जाईल आणि वाढत जाईल. दादी गुलजार आमच्या या विद्यालयाच्या संयुक्त प्रशासिका, त्या नेहमी सांगतात की ओपन लव्ह फॅक्टरी इन युअर हार्ट, आपल्या हृदयामध्ये प्रेमाची फॅक्टरी उघडा. तुम्ही प्रेम देत राहा ना, निस्वार्थ भावनेने द्या सगळ्यांना. कुणाकडून काहीतरी मिळते म्हणून तुम्ही प्रेम देऊ नका, प्रेम द्या तुम्ही सगळ्यांना, ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रेम मिळत जाईल. दुसरं, ओपन शुगर फॅक्टरी इन युअर माउथ, तुमच्या तोंडामध्ये तुम्ही काय करा, शुगर फॅक्टरी अर्थात साखर कारखाना उघडा. आता शुगर फॅक्टरीसाठी तुम्हाला एवढी जागा घ्यावी लागेल, तेवढं करावं लागेल, भांडवल एवढं गुंतवावं लागेल, काही नाही, फक्त ज्ञानाचं भांडवल तुमच्याकडे भरपूर असेल, शुभभावना शुभकामना असतील, ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये ती प्रचंड शक्ती येणारच आहे. तुम्हाला कितीही कडू बोला म्हणून सांगितलं कोणीतरी, तुमच्या मुखातून ते शब्द बाहेर पडणार नाही. कितीही तुम्ही मोठ्याने बोला म्हटलं तरी मोठ्याने तुम्ही बोलू शकणार नाही. राग करा, शिव्या द्या, अपशब्द बोला, नाही तुमच्या मुखामध्ये येणार, कारण ती प्रचंड ताकद तुमच्यामध्ये भरलेली आहे पॉझिटिव्हिटीची. जे तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतील ते रागाचे, क्रोधाचे नसतील किंवा शापाचे नसतील, परंतु ते वरदानी बोल असेल आणि त्या वरदानी बोलातून तुम्हाला तुमचं गायन केलं जाईल. सत्यवचन महाराज, आता महाराज लोक बोलतात त्यांच्यावर भावना शुद्ध असते म्हणून त्यांच्या गोष्टी सत्य होत असतात, ते जे काही करत असतात ते घडत असतं. मग आमच्यामध्ये तेवढी ताकद नाही का हो, आहे. फक्त काय झालं, एक सामान्य एकदम सामान्य माणूस आपण स्वतःला ठरवून बसलेला आहे, आपल्या आत्मिक शक्तीला आपण जाणलेलं नाही आहे. आणि एकेकाळी आपण जे देवता तुल्य होतो ती आपली स्मृती आपण विस्मृत झाल्यामुळे अशा अनेक अनेक घटना घडत असतात। आणि पुन्हा दादी गुलजार सांगतात की ओपन आईस फॅक्टरी इन युअर हेड, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये आईस फॅक्टरी अर्थात बर्फाची फॅक्टरी उघडा। म्हणजे काय, बर्फ घालायचंय का डोक्यावर, बर्फ ठेवायचंय का? नाही, कारण इतका उष्माघात होतो माणसांना, इतका उन्हाळा तीव्र झालेला असतो, उन्हाळ्यामध्ये आम्ही बर्फ घेऊन डोक्यावर ठेवतो, परंतु आतमध्ये मन मात्र अशांत असतं, क्रोधी असतं। त्याला कितीही बर्फाच्या लादीवर जर तुम्ही बसवलात ना, तरी ते शांत नाही होणार आहे। आणि म्हणून तर आवश्यक आहे शांतीचं शस्त्र, आणि ते शस्त्र आपल्याकडे आहे, बस आपल्याला ते वापरावं लागेल। आणि त्याचा वापर करून आपल्याला ते इतरांना पण द्यावं लागेल, कारण शांत राहणं, शांती हा आमचा आत्म्याचा मूळचा स्वधर्म आहे। क्रोध करणं हे त्याच्यावरती उपाय नाहीये। शांत राहून पहा पुढे काय होतं, काय त्याला सोल्युशन पण तुम्हाला ईश्वर देईलच, परमात्मा देईलच, परंतु त्यासाठी राजयोग शिकणं पण गरजेचं आहे। आणि ही राजयोगाची जी विधी आहे ती शिकण्यासाठी मी आपल्या सर्वांना प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये निमंत्रण देते। आपण या एक तास फक्त याचा अभ्यास करा आणि शांतीमध्ये राहण्याचं टेक्निक शिका। खरोखर तुमच्याच लक्षात येईल की आपला क्रोध कुठे गेला, कसा गेला, कधी गेला, आणि मी असा कसा शांत झालो।